नमस्कार सर, परांजपे स्कूल मधून अभय बोलतोय सर. परांजपे कंटेक्शन कंपनीमधून बोलतोय सर मी. परांजपे सर, आपलं काल बोलणं झालं होतं सर फॉरेस्टेल बद्दल. तर मी जाणार होतो तिकडे विजेटला. हा ओके, ठीक आहे सर, धन्यवाद सर.